आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता निवडणूक यंत्रणा सज्ज. मतदारांसाठी विविध सोयी सुविधा. मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मतदारांना आवाहन. राज्यात 288 मतदारसंघात 4136 उमेदवार रिंगणात. 363 महिला उमेदवारांचा समावेश. पैसे वाटप प्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. अटक करण्याची काँग्रेसची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. राज्यात यंदा 9,70,00,000 अधिक मतदार 288 आमदारांना निवडून देणार आहेत. त्यांच्यासाठी 1,427 मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी 7 ते 6 पर्यंत मतदान होईल. सर्वाधिक सुमारे 8,500 मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर ठाणे या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी 1,250 मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. गडचिरोलीत सुद्धा 1,000 कमी मतदान केंद्र आहेत. मतदारसंघाचा विचार करता सर्वाधिक 574 मतदान केंद्र रायगड जिल्ह्यात पनवेल मतदारसंघात आहेत. खडकवासला भोसरी हडपसर मुरबाड नालासोपारा वगैरे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र आहेत. मुंबईत वडाळा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 223 मतदान केंद्र आहेत. वरळी माहीम कुलाबा मुंबादेवी या मतदारसंघातही मतदान केंद्रांची संख्या 250 कमी आहे. सर्वाधिक 26 मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात असून त्यानंतर पुणे छत्रपती संभाजीनगर यांचा क्रमांक लागतो. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 4136 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 3771 पुरुष 363 महिला आणि 2 तृतीयपंथी आहेत. बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक 34 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 303 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी 17 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. उत्तर नांदेड मतदारसंघामध्ये 33, जालन्यात भोकरदनमध्ये 32, बीडमध्ये 31 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा मतदारसंघात सर्वात कमी 3 उमेदवार रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये आणि रायगड जिल्ह्यात महाडमध्ये प्रत्येकी 5 उमेदवारांचं नशीब उद्या मतपेटीत बंद होईल. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार आहे आणि त्या ठिकाणी 19 उमेदवार पात्र ठरले आहेत. राज्यातल्या 288 मतदारसंघामध्ये 158 पक्षांकडून 2050 उमेदवार रिंगणात आहेत. उर्वरित 2086 अपक्ष आहेत. सर्वाधिक 237 उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले तर वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपनं 149, मनसेनं 125, काँग्रेसनं 101 उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून 95, शरद पवारांकडून 86, एकनाथ शिंदेंकडून 81, अजित पवारांकडून 59 उमेदवार नशीब आजमावत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाकडून 93, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून 32, प्रहार जनशक्तीचे 38, माकपचे 3, MIMचे 17, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 4, जनसुराज्य शक्तीचे 6, शेकापचे 18, समाजवादी पार्टीनं 9 आणि भाकपनं 2 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांचं प्रमाण लक्षणीय असून राज्यभरात 4,69,96,279 महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे तर दिव्यांग मतदारांची संख्या 641,425 इतकी आहे. राज्यातले 426 मतदान केंद्र ही महिलांकडून संचलित केली जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 45 केंद्र महिलांकडून संचलित केली जाणार आहेत. बीड परभणी वर्धा जळगाव गोंदिया सोलापूर मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्येही महिलांकडून संचलित केली जाणारी केंद्र आहेत. शहरी भागात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी गृहनिर्माण संकुलांमध्ये तसंच झोपडपट्टी भागात मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, विविध मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2014 विधानसभा निवडणुकीत 63% जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 61.1% मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.33% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल आहे. यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या मतदान चिठ्ठ्या निवडणूक आयोगानं घरोघरी पोहोचवल्या आहेत. मुंबईत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र असल्यानं विविध रंगांनी ही केंद्र सजवली आहेत आणि मतदान चिठ्ठ्यांवरही त्या रंगांचे स्टिकर लावले आहेत. त्यामुळे मतदारांना त्यांचं मतदान केंद्र शोधणं सोपं होईल. मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. मेट्रोनंही अतिरिक्त वेळेत सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी मतदारांना केलेलं आवाहन आता ऐकूया.
लोकशाहीमध्ये आपल्याला सर्व सुविधा मिळण्याचा जर हक्क हवा असेल तर त्यासाठी आधी आपण कर्तव्य केलं पाहिजे, ते म्हणजे मतदान करण्याचं. मतदान करण्याचं कर्तव्य करण्यासाठी प्रत्येकाने सकाळी जी मतदानाची वेळ असेल त्या त्या ठिकाणी आपल्या योग्य बूथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय व्यक्तीला तिथं थांबता येत नाही या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तावडे पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केला होता. हॉटेलची तपासणी केल्यानंतर निवडणूक यंत्रणेला 9,93,500 रुपये आणि काही कागदपत्रं सापडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे. बविया कार्यकर्त्यांना गैरसमज झाला आहे, तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली. विनोद तावडे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेत असताना विरोधकांनी पूर्वनियोजित षडयंत्र करून आरोप केले आणि तावडे यांना गोवण्यात आलं. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे हा बदनामीचा कट रचल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याप्रकरणी तावडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. तावडे यांच्याकडे सापडलेली रक्कम नेमकी कुणाच्या तिजोरीतून आली आहे, जनतेचा पैसे लुटून तुमच्याकडे कुणी पाठवला असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर केला आहे. आत्तापर्यंत भाजपनं कशा पद्धतीनं सरकार पाडली त्याचा हा पुरावा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. नोटबंदी झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भाजपच्या लोकांकडे कशी येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पार्टी विथ डिफरन्स अशा बढाया मारणाऱ्या पक्षाचा इतका मोठा नेता पैसे वाटतो हे अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया बविया नेते हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघानं आज प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारतानं जपानवर 2-0 अशी मात केली. अंतिम फेरीत भारताची गाठ चीनशी पडेल. उपांत्य फेरीत चीननं मलेशियाला 3-1 असं नमवलं. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या संध्याकाळी बिहारमध्ये राजगीर हॉकी मैदानावर 5:15 सुरू होईल. श्रोतेहो, राज्यभरातल्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी उद्या संध्याकाळी 7 बातमीपत्र 15 मिनिटांचं प्रसारित केलं जाईल. त्यानंतर 7:15 ते 7:15 या दरम्यान मागोवा मतदानाचा या विशेष कार्यक्रमात राज्यभरातल्या मतदानाची वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर 7:15 ते 8:30 दरम्यान राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित केलं जाईल. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात 81 देशांमधले 180 चित्रपट प्रदर्शित केले जातील. इफ्फी या महोत्सवाचं हे 55वं वर्ष असून हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता निवडणूक यंत्रणा सज्ज. मतदारांसाठी विविध सोयी सुविधा. मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मतदारांना आवाहन. राज्यात 288 मतदारसंघात 4,136 उमेदवार रिंगणात. 363 महिला उमेदवारांचा समावेश. पैसे वाटप प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. अटक करण्याची काँग्रेसची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.